स्तोत्र संहिता अध्याय 98 परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत। त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे। परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे, राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रगट केले आहे। त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता यांचे स्मरण केले आहे। पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे। अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा। उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा, परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा। वीणेवर सुस्वर स्तोत्र गा, कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा। समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत, नद्या टाळ्या वाजवोत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत, कारण तो पृथ्वीचा न्याय करावयास आला आहे। तो जगाचा न्याय यथार्थतेने करील व लोकांचा न्याय सरळपणे करील।